Yo. We in the house, bitch. Good day, Sagre. Let's go.
सबर करू किती तरी कडू लागते फळ आणि दुसऱ्यांच्या चुका कवर घेऊ स्वतःवर. त्याने कोरं सोडलं नशीब मी कोरलं पानावर. पडली घरची जबाबदारी माझ्या अंगा खांद्यावर. बाराचा पगार कसं चालू माझं घर. मिडल क्लास पोरगा म्हणून नजर पैशावर. तू बाहेरून सगळं बघतो तुला आतली नाही खबर. तू चित्तो मला खाली माझा दर्जा नेहमी वर. स्वप्न मोठी चादर छोटी माझा फादर गेल्यावर. मी खांदा त्याला दिला ज्याच्या खेळलो खांद्यावर. आली घरची जबाबदारी म्हणजे विषय होता जट. बोलो वटव दुनियादारी पहिलं गांधीजीला धर. नको करू येडे चाली आपण शाने वाले नर. जो करतो तुझ्यासाठी त्याच्यासाठी कधी कर. जो खेसतो तुला खाली त्याच्या डोक्यावरती चढ. सगळे मातीमध्ये जाणार तुला घमंड कशावर. हा मग बसला ह्याच्यावर जर तू उभा माझ्या विरोधात. माहिती मला छिनालांचा दाना कसा जिरवतात. तुझ्यासारखे रिअल जीज मी भरून ठेवलेत कपाटात. लवडे लावते कला माझी गोट्या यांच्या कपाळात. तर कोण असली कोण नकली बोल. कोण रॅपर कोण छपरी कोण चादर चोर. तू घे माहिती कोण भावकी कोण घातकी. कलयुग लय घोर. तू विद्यार्थी बालभारती मी सर्व आदर शोध. सबर करू किती तरी कडू लागते फळ आणि दुसऱ्यांच्या चुका कवर घेऊ स्वतःवर. त्यांनी कोरं सोडलं नशीब मी कोरलं पानावर. पडली घरची जबाबदारी माझ्या अंगा खांद्यावर. बाराचा पगार कसं चालू माझं घर. मिडल क्लास पोरगा म्हणून नजर पैशावर. तू भाडून सगळं बघतो तुला आतली नाही खबर. तू चुकतो मला खाली माझा दर्जा नेहमी वर नेहमी वर. कधी खाली नाही मी पुढे तुझ्या पाठी नाही. तुझ्यासारखा लुक खरा पर माझ्यावरती भारी नाही. रामचा विचार करतो म्हणजे विचार माझे घाटी नाही. मी किती वेळा बोलू एडा सोबत एडे चाली नाही रे छाटू. खोटी गुन्हेगारी नको दाखवू सरळ आत खुळा करतो. माझ्या नादी नको लागू असले फाटके. तू ते रॅपर कोण लागत आजूबाजू. बाकी आले किती गेले तुझ्या सारखे आटू छाटू. कधी रॅप नाही थांबणार जवळ हात माझे शाबूत. पैशा पायी खर्च झालाय माणूस. काट्यासारखा घुसतो मी तू फुलाव आणि नाजूक. गाणे माझे ऐकण्यासाठी किती जण आहेत व्याकुळ. हे चाटे लोक फेमस झाले चाटून. आपण कष्ट करतोय घासून. डोळ्यात नसते झोप आम्ही स्वप्न बघतोय जागून. मागे राहिले बोलणारे जे बोलत होते मागून. जवळचा नाही कुणी सगळे मजे घेतात लांबून. सबर करू किती तरी कडू लागते फळ आणि दुसऱ्यांच्या चुका कवर घेऊ स्वतःवर. त्यांनी कोरं सोडलं नशीब मी कोरलं पानावर. पडली घरची जबाबदारी माझ्या अंगा खांद्यावर. बाराचा पगार कसं चालू माझं घर. मिडल क्लास पोरगा म्हणून नजर पैशावर. तू बाहेरून सगळं बघतो तुला आतली नाही खबर. तू चित्तो मला खाली माझा दर्जा नेहमी वर.
Hey, pass this shit. Hey, what's up? King. Okay.